आजचे दैनिक सुभक्ती प्रबोध 7 सप्टेंबर. देवाने दिलेले विरोधक आणि देवाने दिलेला विश्वास. सांगायचे ते इतकेच की ख्रिस्ताच्या सुवार्ते शोभेल असे आचरण ठेवा आणि विरोध करणाऱ्या लोकांकडून कशाविषयीही भयभीत झाला नाही, कारण त्याच्यावर विश्वास ठेवावा. इतकेच केवळ नव्हे तर ख्रिस्ताच्या वतीने त्याच्याकरिता दुःख सोसावे अशी कृपा तुमच्यावर झाली आहे. फिल्पे 1:27-29. पावलाने फिल्पेकरांना सांगितले की ख्रिस्ताच्या सुवार्ते शोभेल असे आचरण ठेवावे म्हणजे आपल्या शत्रूंपुढे निर्भय असणे होय. त्यानंतर तो त्या निर्भयपणा मागे असलेले तर्कशुद्ध कारण सांगतो. तर्कशुद्ध कारण हे आहे, देवाने तुम्हाला फक्त एक नाही तर 2 अशी कृपादाने दिली आहे, विश्वास आणि दुःख. 29वे वचन नेमके हेच सांगत आहे, कारण त्याच्यावर विश्वास ठेवावा. इतकेच केवळ नव्हे तर ख्रिस्ताच्या वतीने त्याच्याकरिता दुःखही सोसावे अशी कृपा तुमच्यावर झाली आहे. तुम्ही विश्वास ठेवावा असे कृपादान तुम्हाला देण्यात आले आणि तुम्ही दुःखही सोसावे हे कृपादान देखील तुम्हाला देण्यात आले आहे. या संदर्भात याचा अर्थ असा होतो, दुःखाचे प्रसंग येतात तेव्हा तुमचा विश्वास आणि तुमचे दुःख ही दोन्ही देवाची कृपादाने आहेत. जेव्हा पॉल म्हणतो विरोध करणाऱ्या लोकांकडून कशाविषयीही भयभीत होऊ नका, तेव्हा त्यांनी भयभीत का होऊ नये या मागची त्याच्या मनात 2 कारणे होती. 1, पहिले कारण म्हणजे विरोधक हे देवाच्या हातात आहेत, ते विरोध करतात हे देवाने तुम्हाला दिलेले कृपादान आहे. विरोध हा त्याच्या आधिपत्याखाली होतो, हा 29व्या वचनात पहिला मुद्दा आहे. 2, आणि भयभीत न होण्यामागचे दुसरे कारण म्हणजे तुमची निर्भयता, म्हणजेच तुमचा विश्वास हा सुद्धा देवाच्या हातात आहे, ते सुद्धा देवाने दिलेले कृपादानच आहे. हा 29व्या वचनाचा दुसरा मुद्दा आहे. त्यामुळे संकटे येतात त्यावेळी निर्भय असण्यामागे असलेले तर्कशुद्ध कारण हे 2 पदरी सत्य आहे. तुमची संकटे आणि संकटाच्या वेळी टिकाव धरणारा तुमचा विश्वास ही दोन्ही देवाची कृपादाने आहेत. अशा जगण्याला ख्रिस्ताच्या सुवार्ते शोभेल असे आचरण का म्हटले जाते, कारण सुवार्ता ही या चांगल्या गोष्टीची बातमी आहे की ख्रिस्ताने आपल्या नव्या कराराच्या रक्ताद्वारे त्याच्या सर्व लोकांना विश्वासाचे कृपादान प्राप्त व्हावे आणि त्यांनी आपल्या वैर्यावर प्रभुत्व करावे हे आपल्यात घडून येणारे देवाचे सार्वभौम कार्य साध्य केले आहे. आणि हे सर्व त्याने आपले सार्वकालिक कल्याण व्हावे म्हणून केले, हेच सुवार्तेने साध्य केले आहे. म्हणून सुवार्ते शोभेल असे आचरण घेऊन जगणे हे सुवार्तेचे सामर्थ्य आणि चांगुलपण प्रमाणित करते. म्हणून भयभीत होऊ नका, तुमचे विरोधक देवाने त्यांना जी सीमा ठरवली आहे त्या पलीकडे जास्त काही करू शकत नाहीत आणि तो तुम्हाला आवश्यक असलेला सर्व विश्वास देईल. ही अभिवचने रक्ताने विकत घेतलेली आहे आणि त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. ही सुवार्तेची अभिवचने आहेत.